नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी देवश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. 78व्या स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसंध्येक आज 7 वरांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांकडे संवाद साधतली. हे उलोवप आकाशवाणीच्या पुराय नेटवर्काचेर प्रसारित जातले आणि दूरदर्शनाच्या सगळ्या वाहिनींचेर हिंदीत प्रसारित जातले. उपरांत ताची इंग्रजी आवृत्ती प्रसारित जातली. दूरदर्शनाच्यो प्रादेशिक वाहिनी आपल्या थळाव्या भाषांनी हे भाषण प्रसारित करतली. आकाशवाणी प्रादेशिक भाषेतले प्रसारण रातच्या 9:30 वरांचेर प्रसारित करतली. मजगती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज स्वातंत्र्य दिसाच्या पूर्वसंध्येक सशस्त्र दळांक संबोधित केले. हे प्रसारण एफएम गोल्ड चॅनल आणि इंद्रप्रस्थ चॅनल तशेंच आकाशवाणी लाईव्ह न्यूज 24/7 सांजे 5:10 प्रसारित झाले. हर घर तिरंगा मोहिमेचो एक भाग म्हणून केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज नवी दिल्लीतल्या आपल्या राबित्या घरात तिरंगा उभयलो. एका सोशल मीडिया पोस्टात तांणी म्हळा की करोडांनी देशवासियांच्या एकतेचे निष्ठा आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून तिरंगा सदांच देवत उरतलो. राबित्या सुवातेर तिरंगा हुबून देशाच्या स्वातंत्र्या खातीर सर्वस्व ओपपी वीरांचो उगडास दितलो. नागरिकांमधी देशभक्तीची भावना जागृत करपाक 9 ते 15 ऑगस्ट म्हणसर हे अभियान देशभरात चलता. या मोहिमे अंतर्गत सरकारान लोकांक आपल्या घरांनी तिरंगा हुबोवचो आणि ताच्या वांगडा काढिल्ली सेल्फी तिरंगा संकेतथळार अपलोड करपाचे आवाहन केला. पंचायतीतले बायला फुडारपण या विषयाचेर नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा सुरू आसा. या कार्यशाळेत देशभरातल्या 160 परस चड पंचायत प्रतिनिधी वाटेकार झाल्यात. हे कार्यशाळेत उलोप करताना पुडुचेरीची आदली नायब राज्यपाल किरण बेदी आणि पंचायतीच्यो मुळाव्या पातळीवयल्यो समस्या अधोरेखित केल्यो आणि पंचायत प्रतिनिधींक तांचे निराकरण सुचयले. पंचायत सरपंचांनी जापसालदारकी घेऊक जाय कारण देशाचो 2/3 भाग गांवगिऱ्या वाठारातलो आसा असे बेदी उलयली. हे वेळार एका ग्रामपंचायतीतल्यान वेचून आयिल्ल्या प्रतिनिधीन आकाशवाणी न्यूजाकडे आपले अणभव सांगले. स्वातंत्र्य दिसा निमतान पोलीस, उजो पालोवपी दळ, होमगार्ड आणि शारी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या 1037 जवानांक शौर्य आणि सेवा पदक भेटयली. तेलंगणा पोलिसाचे हेड कॉन्स्टेबल चडवू यादय्या हांका शौर्या खातीर राष्ट्रपती पदक भेटयले. विशिष्ट सेवे खातीर राष्ट्रपती पदक विशेष पराक्रमा खातीर दितात, तर गुणवत्ते खातीरचे पदक कर्तव्याच्या निष्ठेन खासा मौल्यवान सेवे खातीर दितात. 213 जवानांक शौर्य पदकां भेटयली असे घर मंत्रालयान म्हळा. खासा सेवे खातीर 94 राष्ट्रपती पदकां पैकी 75 पोलीस सेवे खातीर तर 3 सुधारात्मक सेवे खातीर 8 नागरी संरक्षण आणि होमगार्ड आणि 8 उजो पालोवपी सेवे खातीर दिल्यात असे घर मंत्रालयान म्हळा. 729 कर्मचाऱ्यांक उत्कृष्ट सेवे खातीर पदकां दिल्यात. फाटल्या वर्सा 23 ऑगस्टाक भारतान चंद्राचेर वचपाची मोहीम यशस्वी केल्ली आणि चंद्रार देवपी 4थो आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पावपी पहिलो देश ठरिल्लो. या इतिहासिक कामगिरीचो गौरव म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केल्लो. देश आपलो पहिलो अंतराळ दीस चंद्राक स्पर्श करताना जीती जीण इंडिया स्पेस सागा ह्या मताळ्या खाला अनुमनयतलो. अंतराळातली भारताची उल्लेखनीय कामगिरीविशी उजवाड घालपी खुबश्यो कार्यावळी, समाजात जावपी सखोल फायदे आणि सगळ्या पावण्यावेल्या लोकांक वाटो घेऊक अमर्याद संधीचेर उजवाड घालतले. इस्रोचे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि बंगळुरूतले युआर राव उपग्रह केंद्राचे संचालक एम शंकरन हांणी या दिसाच्या फाटभुयेर आकाशवाणी न्यूजाकडेन खास संवाद साधलो. नवी दिल्लीत राष्ट्रपती या कार्यावळीचे उक्तावण करतली आणि ह्या कार्यावळीचे आवाहन म्हणून अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीविषयी जागरूकताय निर्माण करपाक देशभरात रोबोटिक आव्हानं आणि हॅकथॉनाचे आयोजन करतले अशी माहिती त्यांनी दिली. आयज इतिहासातलो एक खूप भयंकर दीस तो म्हणजे देशाचे फाळणीचो दीस. 1947 वर्सा फाळणीच्या वेळार पिडीत आणि लोकांचे दुःखाचो उगडास आयचो दीस करता. फाळणीच्या भीषणतेक लागून प्रभावित झाल्या आणि व्हडा प्रमाणात त्रास झाल्या असंख्य लोकांचा उगडास करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मीडिया पोस्टात म्हळा. त्यांच्या धैर्याक श्रद्धांजली ओपपाचो हो दीस जो मानवी लवचिकतेची शक्त दर्शयता असे तांणी म्हळा. फाळणीतल्या बाधितांनी खूप जणांनी आपली जीण परत उबारली आणि प्रचंड येस मिळयले असे मुखार तांणी म्हळा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
Thank you.